प्रसिद्ध संगीत निर्माते कॅसेट किंग गुलशन कुमार यांची हत्या कशी झाली, कुठे झाली आणि कुणाच्या इशाऱ्यावरून झाली हे आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं. आता सगळ्यात मुख्य भाग येतो तो पोलीस तपासाचा. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की गुलशन कुमार यांच्या हत्येला 2 आठवडे उलटले तरी पोलीस हे चाचपडतच होते. तपास काही केल्या पुढे सरकत नव्हता, पण परिस्थिती लवकरच पालटणार होती आणि गुलशन कुमार यांच्या हत्येनं बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधलं नेक्सस उघड होणार होतं. या सगळ्या घडामोडी जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुम्हा सगळ्या लिस्नर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असते एक नवीन हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन. मित्रांनो, मराठी क्राईम कथाचे सगळे लेटेस्ट अपडेट्स मी निरंजन मेढेकर या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही पोस्ट करत असतो. सो तुम्ही मला नक्की इंस्टावरही कनेक्ट व्हा आणि आणखी कोणते इंटरेस्टिंग विषय मी करायला पाहिजेत या पॉडकास्टमध्ये तेही नक्की सांगा. माझ्या अकाउंटचा ॲड्रेस आहे niranjan_selfmade. गुलशन कुमार ही केस आपण बघतो आहे गेल्या एपिसोडमध्ये. यातल्या सगळ्या डेव्हलपमेंट्स आपण बघितल्या, गुलशन कुमार यांच्या करिअरची दिल्लीतनं झालेली सुरुवात आणि तिथून त्यांनी तिथे कॅसेटचा व्यवसाय सुरू केला आणि तिकडनं ते मुंबईत येऊन त्यांनी आपलं उभारलेलं साम्राज्य सगळं काही सुरळीत सुरू होतं. मुंबईतला सगळ्यात मोठा ब्रँड म्हणून टी सिरीज हा नावरूपाला आलेला, पण त्याचवेळी अचानक त्यांना अंडरवर्ल्डकडनं खंडणीसाठी धमक्यांचे फोन यायला लागले आणि त्यांचा खून झाला. गुलशन कुमार यांची हत्या झालेली आहे, अवघ्या मुंबईत नाही तर देशभरात खळबळ उडालेली आहे, पण 2 आठवडे उलटल्यावरही पोलिसांना कोणताही मेजर ब्रेक थ्रू मिळालेला नव्हता. यातूनच 2 पोलीस कमिशनरांच्या झालेल्या बदल्या यांच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं. तर गेल्या एपिसोडचा शेवट आपण एका एन्काउंटरच्या उल्लेखानं केलेला होता. ते एन्काउंटर कोणतं होतं आणि ते कॉन्ट्रोवर्शियल का ठरलं ते आता आधी बघूया आपण. झालं असं की योगायोगानं नवीन पोलीस कमिशनरांनी म्हणजेच रोनाल्ड मेंडोंकांनी ज्या दिवशी पदाची सूत्रं स्वीकारली तो दिवस होता 28 ऑगस्ट 1997. तर त्याच दिवशी हे कॉन्ट्रोवर्शियल एन्काउंटर पार पडलं. या दिवशी गुलशन कुमार यांच्या हत्येतील मुख्य शार्प शूटर असल्याच्या संशयावरून जावेद फावडा नावाच्या एका माणसाचं मुंबईत एन्काउंटर केलं. दुसऱ्या दिवशी पेपरांमध्ये गुलशन कुमार हत्येतील मुख्य शार्प शूटर पोलीस एन्काउंटरमध्ये ठार अशा बातम्या झळकल्या. पण लवकरच या एन्काउंटरवर प्रश्नांची राळ उठवण्यात आली, कारण हा जो कोण जावेद फावडा ठार झाला होता त्याचं खरं नाव होतं अबू सयमा अबू तालिब शेख. जावेद हे त्याचं टोपण नाव होतं, तर पुढे आलेल्या दातांमुळे त्याला जावेद फावडा म्हणलं जायचं. दुर्दैवानं पोलिसांना वाटत असलेला शूटर जावेद फावडा हा नव्हता, तर हा बिचारा वांद्रे स्टेशनसमोर चणे फुटाणे विकणारा एक गरीब माणूस होता. जावेदची बहीण रुबीना हिनं आपला भाऊ जावेद 26 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 26 च्या रात्री 4 माणसं येऊन त्याला कुठंतरी घेऊन गेली असं तिनं आपल्या मिसिंग कंप्लेंटमध्ये म्हणलं. यामुळं पोलिसांच्या अडचणीत आणखीच भर पडली. यातच आणखी 2-3 दिवस गेले, पण फायनली क्राईम ब्रांचला गुलशन कुमार मर्डर केसमध्ये एक मेजर ब्रेकथ्रू मिळाला. हे डिटेल्स प्रत्यक्ष मर्डर इतकेच धक्कादायक होते, कारण यामध्ये बॉलिवूडमधली इतकी मोठी नावं इन्व्हॉल्व होती की अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून या बिग शॉट लोकांविरोधात गुन्हे दाखल करायचे की यांना साक्षीदार करत केस स्ट्राँग करायची या संभ्रमातच पोलीस पडले. अखेर 30 ऑगस्ट 1997 या दिवशी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करत गुलशन कुमार मर्डर केसचा कट उघड करण्यात आला. स्वतः कमिशनर ही कॉन्फरन्स घेणार असल्यानं झाडून सगळ्या पेपरांचे चॅनल्सचे पत्रकार हे जमले होते. जॉईंट कमिशनर रणजित सिंग शर्मा यांनी मीडियाला ब्रीफ करायला सुरुवात केली तेव्हा गच्च भरलेल्या कमिशनरांच्या केबिनमध्ये अगदी पिन ड्रॉप सायलेन्स होता. ते म्हणाले की गुलशन कुमार मर्डर केसमध्ये आम्हाला एक धक्कादायक माहिती हाती लागली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर नदीम श्रवण फेम नदीम सैफी यांनी गुलशन कुमार यांच्या हत्येची सुपारी अनीस इब्राहिम आणि अबू सालेमला दिली होती. हा सगळा प्लॅन June 1997 दुबईच्या एम्पायर हॉटेलमध्ये शिजला आणि यावेळी बॉलिवूडमधले अनेक स्टार्स उपस्थित होते. या प्रेस कॉन्फरन्सनं मित्रांनो एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमधलं राजकारण रायव्हलरी सगळ्यांना माहिती असली तरी यातून थेट आपल्याच व्यवसाय बंधूला संपवण्याच्या थरापर्यंत कुणी जाईल असं कुणीच इमॅजिन केलं नव्हतं. यावेळी बाकी कोण स्टार्स उपस्थित होते असे प्रश्न ऑब्व्हियसली पत्रकारांनी विचारले पण यावर त्या सगळ्यांना चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येणार आहे असं शर्मांनी सांगितलं. ही स्टार मंडळी कोण असेल याविषयीच्या स्पेक्युलेशन्सला गॉसिप्सला ऊत आला पण हा क्लायमॅक्स पोलिसांनी फार ताणला नाही कारण प्रेस कॉन्फरन्सच्या दुसऱ्याच दिवसापासून मुंबई पोलीस मुख्यालयात बॉलिवूडमधली आजवरची सगळ्यात मोठी स्टार परेड सुरू झाली. अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून तसंच जूनमध्ये दुबईत झालेल्या नदीम श्रवणच्या इव्हेंटला उपस्थित असल्याच्या आरोपावरून दस्तुरखुद्द शाहरुख खान जॅकी श्रॉफ आदित्य पांचोली आणि सलमान खान या दिग्गजांची कसून चौकशी करण्यात आली. या सगळ्यांनी अर्थातच अंडरवर्ल्डशी आपलं कुठलंही कनेक्शन नसल्याचं तसंच दुबईतली पार्टी ही डी कंपनीनं ऑर्गनाईज केल्याचं माहिती नसल्याचं सांगत आपलं अंग या प्रकरणातनं काढून घेतलं. मित्रांनो एस हुसेन झैदी यांच्या डोंगरी टू दुबई या पुस्तकात याविषयी त्यांनी सविस्तर वर्णन दिलेलं आहे. प्रत्येक स्टार हा त्या परेडला येताना कसा टेन्शनमध्ये होता पोलिसांच्या चौकशीला सामोरा जाताना. शाहरुख खान तर कसा पत्रकारांवर चिडला मला किमान एक सिगरेट तरी ओढू द्या वगैरे असं काय काय म्हणाला. तसंच सलमान खाननं कसं मीडियाला टाळत दुसरीकडंच हे करण्याची पोलिसांना विनंती केली असं सगळे डिटेल्स आहेत या पुस्तकात. या प्रेस कॉन्फरन्सनंतर साहजिकच असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले की पोलीस म्हणत आहेत त्याप्रमाणे म्युझिक डायरेक्टर नदीम सैफी जर या हत्येचा गुलशन कुमार यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे तर त्याला अजून अटक का केली नाही आहे. यावर तो बायकोच्या इलाजासाठी इंग्लंडला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. तो आमच्या संपर्कात असून तो पुढच्या आठवड्यात मुंबईत परत येणार असल्याचंही पोलिसांनी तेव्हा सांगितलं. पण तेव्हापासून म्हणजेच गेल्या 25 वर्षांपासून नदीम सैफी हा भारतात परतलाच नाही आहे. दरम्यान UKच्या कोर्टानं त्याला फक्त क्लीन चीटच दिली नाही आहे तर ब्रिटिश सिटिझनशिपही बहाल केली आहे. तो सध्या दुबईत परफ्यूमचा बिझनेस करतो आहे. 2017 साली एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपलं नाव गुलशन कुमार हत्याकांडात विनाकारण गोवण्यात आलं आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आलं असं तो म्हणाला खरा पण भारतात परतलो तर आपल्याला अटक होईल अशी भीतीही त्याला वाटती आहे अशी कबुलीही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. फ्रेंड्स आता आपल्याला प्रश्न पडेल मलाही तो पडलेल्या केसचा अभ्यास करताना की नदीम सैफीकडे गुलशन कुमार यांच्या हत्येची अंडरवर्ल्डला सुपारी देण्यामागे काय कारण होतं त्याचा नेमका मोटिव काय होता. तर यासाठी आपल्याला गुलशन कुमार यांची हत्या झाली त्याच्या 6 महिने ते वर्षभराच्या आधीचा सगळा घटनाक्रम जाणून घ्यायला लागेल. तर 1997 सुरुवातीला नदीम सैफी यांनी आपला हाय अजनबी हा स्वतःचा म्युझिक अल्बम लाँच करायचं ठरवलं. त्याआधी नदीमला बेस्ट म्युझिक डिरेक्टर म्हणून अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्सही मिळाले होते. हे सगळं असलं ना तरी नदीमच्या आवाजातला हा अल्बम टी सिरीजच्या बॅनरखाली लाँच करायला गुलशन कुमार काही केल्या राजी नव्हते. तर या अल्बमचे ऑडिओ राईट्स टी सिरीजनं विकत घ्यावे म्हणून नदीम गुलशनच्या मागे लागले होते. नदीम हा म्युझिक डिरेक्टर म्हणून उत्तम असला तरी गायक म्हणून तो चांगला नाही आहे असं गुलशन कुमार यांचं स्पष्ट मत होतं. तरीही अखेर टी सिरीजनं हा अल्बम May 1997 रिलीज केला पण गुलशन कुमार यांच्या अपेक्षेप्रमाणे तो सडकून आपटला. म्हणजे मी जस्ट सर्च करून बघितलं तर यूट्यूबवर हा अल्बम आणि यातली काही गाणी आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यूट्यूबवरही त्याला चांगले व्ह्यूज किंवा रिस्पॉन्स नाही आहे. यावरनं गुलशन कुमार यांचं जे प्रेडिक्शन होतं ते खरंच बरोबर होतं हे आपल्याला दिसून येईल. तर तो आपटला अल्बम, यावर कुमार यांनी मुद्दाम या अल्बमची हवी तशी पब्लिसिटी केली नाही, प्रसिद्धी केली नाही असा आरोप नदीमनं केला. यातूनच दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्यामुळं नदीमनं हा सगळा कट रचला असावा असं म्हणलं जातं. दरम्यान या प्रेस कॉन्फरन्सनंतर 2 महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 1997 टिप्स कॅसेट कंपनीचे मालक रमेश तौरानींनाही अटक करण्यात आली. मित्रांनो, ही डेव्हलपमेंटही शॉकिंग म्हणावी अशीच होती, कारण टी सिरीजसारखाच टिप्स हा तेव्हाचा सगळ्यात मोठा म्युझिक ब्रँड होता आणि टी सिरीजसोबतच्या बिझनेस रायव्हलरीमधनंच तौरानी यांनी गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटात त्यांनी सहभाग घेतला असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला. गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडलेले शार्प शूटर अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट आणि अब्दुल रशीदला हत्येनंतर तौरानींनी 25 लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा आरोप होता. मित्रांनो, गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर 4 वर्षांनी म्हणजेच जून 2001 या केसच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. गुलशन कुमार केसमध्ये मुंबई पोलिसांनी फाईल केलेली चार्जशीट ही 400 पानांची होती आणि यामध्ये 26 आरोपी होते. यातले काही हे अर्थातच परदेशी होते. आपण बघितलं असं नदीम सैफी असेल, अबू सालेम असेल किंवा अनिस इब्राहिम असेल. प्रत्यक्ष मला वाटतं की जे उपस्थित किंवा पकडलेले आरोपी होते त्यापैकी 19 आरोपींपैकी 18 जणांना कोर्टानं ठोस पुराव्यांअभावी सोडून दिलं. केवळ अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा झाली. पण याची गोष्ट ही काय म्हणू धक्कादायक अशी आहे अब्दुल रौफशी, कारण 2009 अब्दुलला पॅरॉलवर सोडलेलं कोर्टानी काही दिवसांसाठी, तेव्हा तो थेट बांगलादेशला पळून गेला. पण त्याचं दुर्दैव तिथंही त्याच्यासोबत होतं, कारण तिथल्या पोलिसांनी त्याला फेक पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक केलं आणि त्याला तिकडं 5 वर्षांची शिक्षा झाली. 2016 त्याला परत भारतात धाडण्यात आलं, तेव्हापासून तो परत तुरुंगात आहे. गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2021 गुलशन कुमार केस परत एकदा चर्चेत आली होती. याचं कारणही अब्दुल रौफच होतं, कारण अब्दुल रौफला सेशन्स कोर्टानं ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात त्याच्या वकिलांनी हायकोर्टात अपील केलं होतं. यावेळी हायकोर्टानं रौफची शिक्षा तर कायम ठेवलीच, शिवाय त्याच्या भावाला अब्दुल रशीदलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गुलशन कुमार यांची हत्या करताना रशीदही रौफच्या सोबत होता. रशीदला सेशन्स कोर्टानं मुक्त केलं होतं. दरम्यान टिप्स कंपनीचे मालक रमेश तौरानी यांची सेशन्स कोर्टाप्रमाणेच हायकोर्टानंही पुराव्यांअभावी मुक्तता केली. आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की अबू सालेमच्या इशाऱ्यावरून जर त्याच्या शूटर्सनी गुलशन कुमार यांचा खून केला तर त्याचं नाव या शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांच्या यादीत मेन कल्प्रिट म्हणून कसं काय नाही आहे? कारण तो आता सध्या तर फॉरेनमध्येही नाही आहे, 2005 तो मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातचा आहे. तर यामागचं कारण म्हणजे अबू सालेमला 2002 गर्लफ्रेंड मोनिका बेदीसह पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली. यामागही दाऊदचाच हात होता असं म्हणतात, कारण अबू सालेमचं दाऊदच्या भावासोबत म्हणजेच अनिस इब्राहिमसोबत फाटलं होतं. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की अबू सालेम हा अनिससाठीच त्याचा राईट हँड म्हणून काम करत होता, पण काही कारणांनी त्यांचं फाटलं होतं. त्यामुळे दाऊद अनिसपासून वाचण्यासाठी तो छोटा राजांसारखा सतत देश बदलत फिरत होता. तरीही शेवटी सालेमला लिस्बनमध्ये अटक करण्यात आली. त्याला अटक केल्याबरोबर त्याला भारतात आणण्यासाठी CBI प्रयत्न करायला लागलं, पण दोन्ही देशात तेव्हा कोणताही गुन्हेगार हस्तांतरण कायदा अस्तित्वात नसल्यानं सालेमला भारतात धाडायला पोर्तुगाल सरकारनं नकार दिला. गुन्हेगार हस्तांतरणाच्या बाबतीत त्याआधीचंही आपलं म्हणजेच भारत सरकारचं रेकॉर्ड काही विशेष चांगलं नव्हतंच. ना आपल्याला 1993 मुंबई ब्लास्टनंतर दाऊदच्या मुसक्यावळत त्याला दुबईतून भारतात आणण्यात यश आलं, म्हणा तशा काय म्हणू तशा गर्जना अनेक राजकारण्यांनी केलेल्या, पण तसं प्रत्यक्षात घडलं नाही. ना दुसरीकडे नदीम सैफीविरोधात पुरावे सादर करत त्याला इंग्लंडहून मुंबईत आणण्यात आपल्याला यश आलं. या दोन प्रकरणांप्रमाणे यावेळी असंच होण्याची शक्यता असल्यानं सालेम हा काहीसा निर्धास्त होता, पण CBIला काहीही करून ही संधी साधायचीच होती. त्यामुळं भारत सरकारनं झपाट्यानं पावलं उचलत पोर्तुगाल सरकारसोबत एक विशेष करार केला आणि सालेमचं हस्तांतरण घडवून आणण्यात आलं. पण असं असलं तरी सालेमची कस्टडी देण्यापूर्वी पोर्तुगाल सरकारनं भारतावर अनेक अटी लादल्या. यातल्या मुख्य अटी म्हणजे काही झालं तरी त्याला फाशीची शिक्षा सुनावायची नाही आणि त्याचा शिक्षेचा एकूण कालावधी हा 25 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. या सगळ्या अटींची पूर्तता करायची तर सालेमवरची केसेसची संख्या कमी करणं गरजेचं होतं. CBIकडे तेव्हा सालेमविरुद्ध तब्बल 24 केसेस होत्या. पोर्तुगालच्या अटी मान्य करण्यापासून काहीच ऑप्शन नसल्यानं मग त्या केसेस कमी करताना गुलशन कुमार मर्डर केसमधूनही त्याचं नाव वगळण्यात आलं. अशा प्रकारे 2005 अबू सालेम आणि मोनिका बेदीला भारतात परत आणण्यात CBIला यश आलं खरं, तेव्हापासून तो आर्थर रोड तुरुंगातच आहे. पण गुलशन कुमार हत्येच्या केसमध्ये तो मेन कल्प्रिट म्हणून त्याचं नाव काही नाही आहे आणि म्हणून त्याला या प्रकरणी काही शिक्षा झालेली नाही आहे. योगायोगानं नुकतीच सुप्रीम कोर्टानं भारत सरकारला अबू सालेम संदर्भात पोर्तुगालला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. यात सुप्रीम कोर्टानं म्हणलं आहे की आपण आश्वासन दिलेलं आहे पोर्तुगाल सरकारला की 25 वर्षांपेक्षा त्याला अधिक काळ कोठडीत ठेवता येणार नाही आहे. वास्तविक 25 फेब्रुवारी 2015 स्पेशल टाडा कोर्टानं सालेमला 1995 त्यानं केलेल्या बिल्डर प्रदीप जैन आणि त्यांचा ड्रायव्हर मेहंदी हसन यांच्या हत्येच्या प्रकरणातही दोषी ठरवलेलं आणि आणखी एक जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो सध्या 1993 मुंबई ब्लास्ट गटातल्या त्याच्या सहभागाबद्दल शिक्षा भोगतोय. दुसरीकडे सालेमनंही सरकारनं पोर्तुगालला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. त्या आश्वासनाची पूर्तता करायची म्हणली तर पुढच्या 5-1 वर्षात सालेम तुरुंगातून सुटेल. सरकार असं होऊ देईल की सालेमवरच्या गंभीर गुन्ह्यांची न संपणारी यादी बघता यातून काही कायदेशीर तोडगा मार्ग काढला जाईल हे आता येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, गुलशन कुमार यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या 2 शूटर्सचा अपवाद वगळता बाकी 24 आरोपींपैकी एकालाही शिक्षा झालेली नाही आहे. त्यामुळंच या हाय प्रोफाईल केसमध्ये 25 वर्षांनीही खरंच न्याय मिळाला का हा प्रश्न दुर्दैवानं अनुत्तरितच राहतो. मित्रांनो, गुलशन कुमार केसचे हे 2 एपिसोड तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्ही मला इन्स्टावर कनेक्ट होऊ शकता. याशिवाय म्हणजे मराठी क्राईम कथाशिवाय सेक्सवर बोलबिंदास हा माझा पॉडकास्ट एक्सक्लुझिव्हली स्टोरीटेल ॲपवर अवेलेबल आहे. हेल्दी सेक्स लाईफशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर या पॉडकास्टमध्ये मी वेगवेगळ्या डॉक्टरांशी गप्पा मारतो. सो तो पॉडकास्टही नक्की ऐका, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. येस मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग खतरनाक केससोबत. तोपर्यंत टाटा.